स्तोत्र संहिता अध्याय 84 मुख्य गवयासाठी गित्ती चालीवर गावयाचे कोरहपुत्रांचे स्तोत्र। हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे। माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहे। हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे। तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील। ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य। शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्यांचे स्थानच वाटते। अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करीतो, ते अधिकाधिक शक्ती पावत जातात। सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते। हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक। हे याकोबाच्या देवा, कान दे। हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर। तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव। खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे। दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे। परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो। जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही। हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य।